नमस्कार, आकाशवाणी पणजी ज्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुरज कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकांक पिडून स्वार्थ सादप ही काँग्रेसची संस्कृती. न्याय वेवस्थेची बदनामी चल्ल्या ताचे वयल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची काँग्रेसीचेर टिका. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यार उमेदवारी दाखल करूंक काल सावन सुरूवात. 12 राज्यां केंद्रशासित प्रदेशांनी 88 सुवातीन जातली दुसऱ्या पांवड्यार वेंचणूक. बेंगळुरूत रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचे केशीत मुखेल सुत्रधाराक एनआयएन केली अटक. अरुणाचल प्रदेश हो भारताचो अविभाज्य भाग आसलो आसा आनी आसतलो. विदेश वेव्हार मंत्र्याचे चीनाचे दाव्याचेर जाप. काँग्रेस पक्षाचे गोयचे लोकसभेच्या दोनूय उमेदवारांची आयज फाल्यां घोषणा जावंक शकता. दिल्ली वेंचणूक समितीचे बसकेत गोयच्या फुडाऱ्याबरोबर उमेदवार निश्चित. आम आदमी पक्षाचे गोयचे फुडारी अमित पालेकर आनी हेर तिगांची दिल्लीच्या ईडी अधिकाऱ्यांनी पणजीच्या ईडी कचेरीत पीएमएलए कायद्या खाला केली चौकशी. आनी खेळात आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत राजस्थान रॉयल्सान दिल्ली कॅपिटल्साक 12 धावड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. लोकांक पिडून स्वार्थ सादप ही काँग्रेसीची संस्कृती अशी टिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्या. न्याय वेवस्थेची बदनामी करपाचो यत्न कांय लोकांनी चलयला. हे विशीं ज्येष्ठ आदवोगादांच्या गटान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांकां चीट बरयला. हे विशीं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमाचेर पोस्ट केला. न्यायवेवस्था कटिबद्ध आसची असो उलो काँग्रेस पक्षान 5 दशकां फाटीं मारिल्लो. काँग्रेसीक आपल्या स्वार्था खातीर हेरांची कटिबद्धता लागता, मात राष्ट्रा खातीर काँग्रेस स्वताची कटिबद्धता सिद्ध करूंक तयार ना. 140 कोटी लोकांनी काँग्रेसीक न्हयकारल्यात, तातूंत अजाप कांयच ना अशें प्रधानमंत्र्यांनी पोस्टांत म्हळां. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी प्रधानमंत्र्यांच्या पोस्टाक जाप दिल्या. प्रधानमंत्र्यांनी देशाच्या न्यायवेवस्थेची टिप्पणी करप बरोबर न्हय. भारताच्यो संस्था ही लोकांची मालमत्ता. काँग्रेस पक्षान दशकांच्या कार्यकाळात त्यो संस्था उपयोग केल्यात अशें खरगे हांणी म्हळां. स्वार्थ साधपाच्या हितान आदवोगादांचो एक गट न्याय प्रक्रियेचे चेपण हाडूंक सोदता. तर्कहीन वाद करून आनी मुद्दे काढून न्यायवेवस्थेची बदनामी करता अशें कांय ज्येष्ठ आदवोगादांनी सरन्यायाधीशाक बरयल्ले चिटयेंत म्हळां. ही चीट बरोवपी ज्येष्ठ आदवोगादांमदी हरीश सावे, मनन कुमार मिश्र, पिंकी आनंद हांचो आसपाव आसा. खासा करून राजकीय केसींनी आनी भ्रश्टाचाराचो आरोप आशिल्ले राजकीय व्यक्तीचे केसींनी हे चेपण येता अशें ह्या चिटयेंत म्हळां. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यार उमेदवारी दाखल करूंक काल सावन सुरूवात जाली. ह्या पांवड्याची अधिसुचोवणी काल जारी जाली. तातूंत आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आनी काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल आनी मणिपूर अशा 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 88 लोकसभा मतदारसंघाचो आसपाव आसा. 4 एप्रील मेरेन उमेदवारी अर्ज सादर करूंक मुजत आसा. 5 तारखेर उमेदवारी अर्जांची छाननी जातली. उमेदवारी फाटीं घेवपाक 8 एप्रील मेरेन मुजत आसतली. ह्या पांवड्यार 26 एप्रिलाक मतदान जातले. मतमेजणी 4 जूनाकच जातली. बेंगळुरूत रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाच्या केशीतले मुखेल सुत्रधाराक राष्ट्रीय तपास संस्था एनआयएन काल अटक केली. कर्नाटक, तामिळनाडू आनी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात धाडी घातल्या उपरांत तो हाताक लागलो. हे केशीत वळख पटयल्या हेर दोगा आरोपीक ताणें आयईडी बॉम्बस्फोट घडोवन हाडपा खातीर सामग्री सुविधांचो आदार केल्लो अशें चौकशेंत स्पश्ट जालां. राजकारणी जाल्लो खापो गुंड मुख्तार अन्सारीक काल मरण आयले. उत्तर प्रदेशात राती बांदा वैजकी इस्पितळ महाविद्यालयात काळजाच्या आताकान मरण आयले. काल ताका उपचारा खातीर इस्पितळात हाडिल्लो. जिल्हो बंदखणीत असताना ताची भलायकी अकस्मात इबाडली, ते उपरांत ताका इस्पितळात हाडिल्ले. मुळाव्यो सुविधा आनी बांदकाम प्रकल्प हे हवामान पूरक आनी उर्जा कार्यक्षम असूंक जाय अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. राष्ट्रपती काल राष्ट्रपती भवनात केंद्रीय भौशीक बांदकाम खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या गटाक मार्गदर्शन करताल्यो. इमारती, रस्ते आनी हेर मुळाव्यो सुविधा ह्यो तिगून उरपी, उर्जा कार्यक्षम आनी पर्यावरणपूरक आसूंक जाय. एक नव्या उप्रासपी आव्हानाक फुडो करपा खातीर अभियंत्यांनी कल्पक दृष्टीकोन बाळगूंक जाय असो उलो राष्ट्रपती मारलो. अरुणाचल प्रदेश हो भारताचो अविभाज्य भाग आशिल्लो आसा आनी उरतलो अशें विदेश वेव्हार मंत्रालयान परत एक फावट स्पश्ट केला. विदेश वेव्हार मंत्रालयाचे म्हणयारे रणदीप जयस्वाल काल नवी दिल्लीत खबराकारांकडेन उलयतले. त्यावेळार एका प्रश्नाक ही जाप दिली. वेळोवेळी भारतान अरुणाचल प्रदेशाविशी आपली भूमिका स्पश्ट केल्या. चीन कितलेय खेप असे निराधार दावे करीत रावलो तरी भारताची तेविशी भूमिका बदलची ना असे जयस्वाल हांनी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी च्या प्रादेशिक खबरां विभागावर ऐकतात.
3 स्टेप्स टू स्टे प्रोटेक्टेड अँड स्टे सेफ फ्रॉम कोविड-19. वेअर फेस मास्क, 2 गज की दूरी टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग, मेंटेन हँड अँड फेस हायजीन.
काँग्रेस पक्षाच्या गोयचे लोकसभेचे दोनही मतदारसंघाखातीर उमेदवार आयज फाल्यां जाहीर जावंक शकतात. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका दिल्ली जाली. गोयचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव आनी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर आनी काँग्रेसचे गोंय प्रभारी माणिकराव ठाकरे हांची केंद्रीय फुडाऱ्याबरोबर गोयच्या दोनूय काँग्रेस उमेदवारांविशी दिल्लीत बसका जाली. उत्तर आनी दक्षिण गोयच्या उमेदवारांची नांवां थारल्यात अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर हांणी दिल्या. उत्तर गोयच्या तीग जाल्यार दक्षिणेत चार उमेदवारांची नांवां वयर येत आशिल्ली. गोंय प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हांणी दिल्ल्या ते माहितीप्रमाण आज फाल्यां गोयचे दोनूय उमेदवार जाहीर जावंक शकतात. काँग्रेस पक्षान आता मेरेन उमेदवारांच्यो सात वळेऱ्यो जाहीर केल्यात. आम आदमी पक्षाचे गोयचे फुडारी अमित पालेकर आनी हेर तिगांनी आयज ईडी म्हळ्यार फक्त वसुली खात्या मुखार चौकशे खातीर हजेरी लायली. पालेकर हांच्या बरोबर आपाचे फुडारी रामराव वाघ तशेंच दत्तप्रसाद नाईक आनी अशोक नाईक हे हेर दोग फुडारी ईडी मुखार चौकशेक हजेर आशिल्ले. अर्थिक वेव्हाराचे इकेसीत ह्या चौगाय फुडाऱ्यांक हे चौकशी खातीर ईडीन आपयले. दनपारा 11:15 ते 12:15 मजगती चारूय फुडारी ईडी मुखार हजर जाल्ले. ईडीक चौकशेत पुराय सहकार्य केला. ईडी तांचे काम करतात आप पक्षाच्या फुडाऱ्यांक सोपोवपाचे हे राजकीय कारस्थान आसा अशी टीका पालेकर हांणी खबराकारांकडे उलयतना केली. सूत्रां सांगता ते प्रमाण दिल्ली सरकाराचे कथीत सोरो घोटाळ्याच्या केशी संबंधित कथीत अर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक पीएमएलए कायद्याखाला या चौगाकूय चौकशी खातीर ईडीन समन्स धाडिल्ले. ईडीन वेंचणुकेचे खर्चाविशी विचारले आनी तेविशी आपणे माहिती दिल्या अशे फाटले विधानसभा वेंचणुकेत आप पक्षाचे उमेदवार रामराव वाघ हांणी खबराकारांक सांगला. आयज गुड फ्रायडे येशू ख्रिस्ता खुर्सा चढयल्लो तो दीस. पुराय संवसाराबरोबर गोंयातूय ख्रिस्ता बांधवांनी काल मॉन्डी थर्सडे भक्तीभावान पाळ्ळो. जेजूच्या निमण्या जेवणाचो दीस म्हूण ख्रिस्ता गुड फ्रायडेच्या आदलो ब्रेस्तार पाळटात. जेजूचे मानवीयतेची याद म्हूण पाद्री 12 जाणांचे पांय धुता. ते राती जेजू खुर्सार मारिल्लो. उपरांत 3 दीस जेजू खुर्सार उरलो. आयतारा इस्टर मेरेन ख्रिस्तांवांचे पवित्र सप्तक चलता. आयतारा इस्टर संडे ख्रिस्तांव मोठ्या भक्तीभावान आनी उमेदीन मनयतात. खेळात आयपीएल क्रिकेट खेळात सर्तीत राती जाल्ले खेळात राजस्थान रॉयल्सान दिल्ली कॅपिटल्साक 12 धावण्यांनी हारयले. जयपुरात सवाय मानसिंग मैदानार हो खेळ जाल्लो. आदी फलंदाजी करताना राजस्थानान थारायल्ल्या 20 षटकांनी 185 धावण्यांचे आव्हान उभे केले. रियान परागान 45 बॉलात 84 धावण्यो काढल्यो. तो प्लेयर ऑफ मॅच थारलो. दिल्ली कॅपिटल्स 173 धावणा मेरेन पावोवंक शकले. आयज रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आड कोलकाता नायट रायडर्स हो खेळ जातलो. स्पेनाच्या माद्रीद शारात चालू आशिल्ले माद्रीद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन सर्तीत भारताची खडेगाट बॅडमिंटनपटू PV सिंधू क्वार्टर फायनलीत पावल्या. तिने तायवानी व्हाय वांग हिका 21-8-14 21-8-12 अशा सरळ सेटांनी हारायली. सिंधूचो खेळ आता क्वार्टर फायनलीत थायलंडाचे सुपानिदा कातेथांगा आड जातलो. दादल्यांच्या दोट्टी गटात ध्रुव कपिला आनी MR अर्जुन हांची जोडी क्वार्टर फायनलीत पावल्या. तांणी स्कॉटिश जोडेक हारयला. तांचो आता मलेशियाच्या जोडी आड खेळ जातलो. मायामी उक्ते टेनिस सर्तीत भारताचो रोहन बोपण्णा आनी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेबनाची जोडी दादल्यांच्या दोट्टी गटात निमणे फेरयेत पावला. काल तांणी चवथ्या मानांकीत स्पॅनिश मार्कल ग्रॅनरोल्स आनी अर्जेंटिनाचा हारासिया जेबालोस हांचे जोडी 108-108-4 अशी हारायली. आता हे जोडेचो निमणे सर्तीत खेळ दुसऱ्या मानांकनाचे अमेरिकन ऑस्टिन क्रेजिसाक आनी क्रोएशियाच्या एव्हान डोडीक ह्या जोडी आड जातलो. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. लोकांक पिडून स्वार्थ सादपी काँग्रेसची संस्कृती न्यायव्यवस्थेची बदनामी चलल्या. ताचे वयल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची काँग्रेसचेर टिका. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यार उमेदवारी दाखल करपाक काल सावन सुरुवात. 12 राज्यात केंद्रशासित प्रदेशांनी 88 सुवातींनी जातले दुसऱ्या पांवड्यार वेंचणूक. बेंगळुरूत रामेश्वरम केपेस बॉम्बस्फोटाच्या केसीत मुखेल सूत्रधाराक एनआयएन केली अटक. अरुणाचल प्रदेश हो भारताचो अविभाज्य भाग आशिल्लो आसा आनी आसतलो. विदेश वेव्हार मंत्रालयाचे चीनाच्या दाव्याचेर जाप. काँग्रेस पक्षाच्या गोयच्या लोकसभेच्या दोनूय उमेदवारांक आयज फाल्यां घोषणा जावंक शकता. दिल्ली वेंचणूक समिती बसकेत गोयच्या फुडाऱ्याबरोबर उमेदवार निश्चित. आम आदमी पक्षाचे गोयचे फुडारी अमित पालेकर हेर तिगांची दिल्लीच्या ईडी अधिकाऱ्यांनी पणजेच्या ईडी कचेरीत पीएमएलए कायद्याखाला केली चौकशी. आनी ख्यात आयपीएल क्रिकेट सर्तीत राजस्थान रॉयल्सान दिल्ली कॅपिटल्साक 12 धावड्यांनी हारयले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.